Book 2
87
Settenshi
Settenshi
Passato Verbi modali 1
Kriyapadancha Rupa prakarancha Bhutakal
Kriyapadancha Rupa prakarancha Bhutakal
Abbiamo dovuto innaffiare i fiori.
Amhala jhadanna pani ghalave lagle.
Amhala jhadanna pani ghalave lagle.
Abbiamo dovuto mettere in ordine l'appartamento.
Amhala ghar saaf karave lagle.
Amhala ghar saaf karave lagle.
Abbiamo dovuto lavare i piatti.
आम्हाला बशा धुवाव्या लागल्या
आम्हाला बशा धुवाव्या लागल्या
Avete dovuto pagare il conto?
तुला बिल भरावे लागले का
तुला बिल भरावे लागले का
Avete dovuto pagare l'ingresso?
तुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का
तुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का
Avete dovuto pagare una multa?
तुला दंड भरावा लागला का
तुला दंड भरावा लागला का
Da chi ha dovuto accomiatarsi?
कोणाला निरोप घ्यावा लागला
कोणाला निरोप द्यावा लागला
Chi ha dovuto andare a casa presto?
कोणाला लवकर घरी जावे लागले
कोणाला लवकर घरी जावे लागले
Chi ha dovuto prendere il treno?
कोणाला रेल्वेने जावे लागले
कोणाला रेल्वेने जावे लागले
Non volevamo restare a lungo.
आम्हाला जास्त वेळ राहायचे नव्हते
आम्हाला जास्त वेळ राहायचे नव्हते
Non volevamo bere niente.
आम्हाला काही प्यायचे नव्हते
आम्हाला काही प्यायचे नव्हते
Non volevamo disturbare.
आम्हाला तुला त्रास द्यायचा नव्हता
आम्हाला तुला त्रास द्यायचा नव्हता
Volevo solo telefonare.
मला केवळ फोन करायचा होता
मला केवळ फोन करायचा होता
Volevo chiamare un tassi.
मला केवळ टॅक्सी बोलवायची होती
मला केवळ टॅक्सी बोलवायची होती
Infatti volevo andare a casa.
खरे तर मला घरी जायचे होते
खरे तर मला घरी जायचे होते
Pensavo che tu volessi telefonare a tua moglie.
मला वाटलं की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता
मला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता
Pensavo che tu volessi chiamare le informazioni.
मला वाटलं की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता
मला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता
Pensavo che tu volessi ordinare una pizza.
मला वाटलं की तुला पिझ्झा मागवायचा होता
मला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता